कैमरा
सेलेब कट्टा
आणि सेलेब कट्ट्यावर आज आपल्या गप्पा सुरू आहेत. फेमस एव्हरग्रीन ऍक्ट्रेस निवेदिता सराफ यांच्या सोबत. आणि निवेदिता मॅम, मला आता हे विचारायचंय की प्रिकॉशन म्हणून काय करू नये असा एक मेसेज काय द्याल आपल्या सगळ्या लिसनर्सला.
पहिलं म्हणजे तुम्ही तुम्हाला दिलेल्या सूचना तंतोतंत पाळल्या पाहिजे. एक जरा थोडीशी न्यूज बघून त्याचा परिणाम फार स्वतःवरती करून घेता कामाने. फार महत्वाचं आहे की आता या काळात आपला ऍटिट्यूड पॉझिटिव्ह ठेवणं. की मला माहितीये की हे कधीतरी संपणार आहे. भयानक जे काय आहे सत्य किंवा जो काही भयानक हा विषाणू आहे हा संपणार आहे. कारण प्रत्येक गोष्टीवरती तोडगा निघणारच आहे. आता ऑलरेडी इस्रायलनी म्हटलेलं आहे त्यांनी की त्यांना मेथड मिळालेली आहे बरं करायची. इटली ऑलरेडी असं म्हणतायत, क्लेम करतायत की त्यांना वॅक्सिन सापडलेलं आहे, अँटीबॉडीज सापडलेल्या आहेत. तर मग साधारणतः मला असं वाटतं अबाउट सगळ्या चाचण्या वगैरे होऊन 7-8 महिन्यांनी हे वॅक्सिन नक्कीच आपल्या हातात सापडेल. आपण परमेश्वराचे आभार मानले पाहिजेत की आज आपल्याला राहायला घर आहे. आज आपण ह्या संकटावरून बाहेर पडू शकण्या इतपत परिस्थिती आपली आहे. तर मग आपल्यापेक्षा जे कमी ज्यांच्यापाशी कमी आणि कमनशिबी आहेत त्यांना काहीतरी थोडासा हात देणं फार गरजेचं आहे.
93.5 रेड FM बजाते रहो.